नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 ते 24 मार्च ह्या काळांत जातले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज शिरगांवा लईराई देवीच्या जात्रेच्या फाटभुंयेर तयारीचो प्रत्यक्ष भेट दिवन सुरक्षिततायेची उपाय येवजण तशेंच हेर तयारी विशीं नियाळ घेतलो. गोवा कॅश्यू फेस्ट 2026 आयोजन पणजे दयानंद बांदोडकार मैदानाचेर अंदू 10 ते 12 एप्रील ह्या काळांत केलां. फोंडा तालुक्यांत अंत्रू शिगमोत्सवाचें उक्तावण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आज केलें. गोंय विधानसभेचें अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 ते 24 मार्च ह्या काळांत जातलें. अधिवेशनांत फाल्यां पयल्याच दिसा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत 2026-27 अर्थीक वर्साचो अर्थसंकल्प सादर करतले. 27 मार्च मेरेन अर्थसंकल्पीय अधिवेशन चलतले. भाजपा सुकाणू समितीच्या आयज जाल्ल्या बसकेंत येवपी विधानसभा अधिवेशन, सीसीपी वेंचणूक, फोंड्याची पोटवेंचणूक, नगरपालिका वेंचणूक अशा वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा जाली. उद्देग प्रतिनिधी कडेन चर्चा केल्या आनी अर्थसंकल्पा खातीर सामान्य लोकां कडल्यान सुचोवण्यो मागयल्यात. राज्या खातीर बरो अर्थसंकल्प मांडपाचो यत्न करतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. मुंबय उच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश संदीप शिंदे हांणी गोंयचे लोकायुक्त म्हूण सोपूत घेतलो. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी तांकां अधिकार तशेंच गोपनियतेचो सोपूत दिलो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, मंत्री सुदीन ढवळीकार, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. अंबादास जोशी हांचो कार्यकाळ सोंपले उपरांत 14 म्हयन्या उपरांत गोंयांत लोकायुक्त मेळ्ळा. आदले न्यायाधीश संदीप शिंदे हे गोंयचे 4थे लोकायुक्त आसतले. गोंयाक पयली भशेन आशिल्ल्या गोंया प्रमाण करपाक हे फावट विरोधक सरकाराक धारेर धरतले अशें गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुखेली आनी फातोड्डाचे आमदार विजय सरदेसाय हांणी म्हणला. गोंयकारांक आपले राज्य सुरक्षीत जाय, मात गोंयांत सध्या प्रशासनांत पारदर्शकता ना, भ्रश्टाचार वाडला, सैमाचो इबाड जाता, प्रादेशीक आराखड्याचो विशय अजूनय हुमकळटा, कोळशाचे प्रदूषण, लायटीची वाडिल्ली बिलां, बेरोजगारी, मेगा प्रोजेक्ट्स, पंचायत आनी नगरपालिकेनी वाडिल्लो गैरकारभार, शेतकी जमिनीची न्हयांचे राखण, म्हादय, खण वेवसाय, कायदो आनी सुवेवस्थेचो प्रस्न, सामाजीक कल्याण, सुरक्षेच्यो अडकून उरिल्ल्यो येवजण्यो, प्रदूषण, तिसऱ्या जिल्ह्याची स्थापणूक हे विशय विरोधक हे फावट लावन धरतले अशें विजय सरदेसाय हांणी म्हणला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या फाटभुंयेर आपणे गोंयकारां कडल्यान सुचोवण्यो मागयल्ल्यो, तातूंत आपल्याक 2193 सुचोवण्यो आयल्यात. लोकांचे हे प्रस्न आपूण मांडटलो अशी माहिती तांणी दिल्या.
सेफ स्टेट म्हणजे कितें? They should be safe on the streets, safe on the beaches. Their money should be safe, whether it is at their home or even with Tirumala. So Tirumala nahi ti te paise safe aspar jaye ashe lokan jaye pura ashe jaina gonche कर्ज वाढत आहा. 34,000 कोटीचे कर्ज पावना. या 2193 जी सजेशनां मेळ्या, ही सजेशनां म्हणल्यार एक इट इज अ स्ट्रॉंग इंडक्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. हो गव्हर्नमेंट लोक अशे धरतात की सरकार होस्टाईल, एरोगंट, ओपेक, कांयच ट्रान्सपेरंसी ना किद्यानच, रिएक्टिव्ह, रिव्हेंजफुल आणि डिसकनेक्टेड.
गोवा खाजन संरक्षण आणि पुनर्संचयन विधेयक सादर केला ते सरकारान चालीक लावपाची मागणी सरकाराकडे करतले अशी माहिती रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकार हांणी दिल्या. गोंयात सुमार 18,000 हेक्टर खाजन शेतीची सुवात आसा. तातूंतले 12.5% भाग हो शेतकी वाठार. गोंयातले 50,000 शेतकार ह्या खाजन शेती वेवसायाचेर निंबून आसात. हे शिवाय सुमार 500 परस चड रेंदेर तशेंच गोंयचे मिठागराचे वेवसाय करपी वेवसायक हांचेर निंबून आसात, मात हे विशींची जतनाय फावो ते प्रमाण जायना. खाजन शेतीची जमीन संरक्षीत उरची ही मागणी हे फावट लावन धरतले अशें विरेश बोरकार हांणी म्हणला. तशेंच नगर नियोजन विधेयक दुरुस्ती, जमीन रुपांतरण, पंचायत राज दुरुस्ती तशेंच हेर सादर केल्ली विधेयकां ह्या विधानसभे वेळार मांडटले अशी माहिती विरेश बोरकार हांणी दिल्या.
एग्रीकल्चर प्रोटेक्शन एक्ट जे असा बिल असा ते घातलेले असा आणि हे व्हेरी इम्पॉर्टंट बिल म्हणल्यार इतिहासान जेन्ना आम्ही पळयता की गोंय स्वतंत्र झाले, स्वतंत्र जाऊन जे खाजनाचे विषय जे असा ते केन्नाच जाऊ बिल असा ते केन्नाच घेऊन पावना आणि त्याकात लागून आज आम्ही इंट्रोड्यूस करता द गोवा खाजन लँड प्रोटेक्शन रिस्टोरेशन अँड मॅनेजमेंट बिल 2026.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावल्यो खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज शिरगांवा लईराई देवीच्या जात्रेच्या फाटभुंयेर तयारीचो प्रत्यक्ष भेट दिवन सुरक्षिततायेची उपाय येवजण तशेंच हेर तयारी विशीं नियाळ घेतलो. जात्रेत वांटो घेवपी धोणांनी तशेंच भाविकांनी शिस्तीन देवदर्शन घेवचें अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी केलां. तशेंच उपाय येवजणेच्या फाटभुंयेर सरकारान आवश्यक ती सगळीं पावलां उबारल्यांत अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. अंदू 21 एप्रिलाक लईराई देवीची जात्रा जातली. पोरू जाल्ल्या चेंगराचेंगरीच्या फाटभुंयेर अंदू सरकारान ह्या जात्रे खातीर खासा लक्ष दिवन सुरक्षा तशेंच सोयिस्कर उपाय येवजण्यो भाविकां खातीर आखल्यात.
लईराई देवीक नमन करता. ज्या पद्दतीचो इन्सिडंट फाटले फावटी जालो त्या खातीर तो इन्सिडंट परत केन्नाच जावचो न्हू. म्हणून मेजर प्रिकॉशन्स घेवपाच्या दृश्टीन म्हज्या एडमिनिस्ट्रेशनांतले कलेक्टरा पासून सगळे जाण इन्क्लुडींग आमचो लोकल एमएलए पेमेंट विशयी खबर आसा. सो सरकार सगळ्या तरेची प्रिकॉशन्स जी आसा ही 100% आपल्या पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाक जाय ते घेतले आणि त्याच बरोबर लॉ एन्फोर्समेंट करपा खातीरही प्रिकॉशन्स घेवपाक जाय. टेम्पररी बॅरिगेटी आमी ज्या जाग्यार ती बी आमी घेवपाचें थारायला.
मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी येरादारी खातें तशेंच गोंयच्या 35 टॅक्सी संघटनांच्या जाळवणदारां कडेन आयज डिजिटल टॅक्सी पॉलिसी विशीं मंत्रालयांत आपयल्ली बसका खंयच्याच निश्कर्षा विणे जाली. डिजिटल एप बेस्ड टॅक्सी सेवेक टॅक्सी संघटनेच्या जाळवणदारांनी विरोध केला. गोंयांत टॅक्सी एप उपकरना. हेर राज्यांच्या तुळेंत गोंय हे ल्हान राज्य. अशें केल्यार आमच्या पारंपारीक टॅक्सी वेवसायांचेर परिणाम जातलो अशें संघटनेच्या जाळवणदारांचें म्हणणें आसा.
तशें इतलेंच जालें की तेंच्यांनी कितें पॉलिसी हाडपाक सोदता, कितें हाडपाक जाय. खंयच्यानी सांगलां की एका प्लॅटफॉर्मार येवपाक जाय सगळे. आमी तेका सजेशन लागता की तुमी जे गोवा मायल्स आसा आनी दुसरो एप आसा तो स्क्रॅप करा पयली, तेच्या उपरांत कितें तें करया म्हणून. दुसरी गजाल आमकां जो मेर आमी फुडें विचारना कित्याक आमचे सगळे टॅक्सीकार येवना. जो मेर सगळे टॅक्सीकाराक कॉन्फिडन्सान घेना तो मेर आमी सजेशन आनी कितें तें दिवपाक शकना. सो इतल्याच गजाली खातीर हे आतां सोमार दीस मिटींग आसा तेच्या पयली सगळ्याक अवेरनेस करता कितें जालां आनी कितें आसा हेचें तुमच्या माध्यमांतल्यान हांवें सांगलां.
इतले मजगती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हे विशीं उलयतना गोंयांत येवपी पर्यटकांक तशेंच टॅक्सी वेवसायिकांक येरादारी सेवा दितना येवपी प्रस्न सुटावे करपाच्या हेतान डिजिटल माध्यम गरजेचें आसा अशें म्हणलां. जतनाय, सुरक्षितताय आनी पारदर्शकता हाका म्हत्व दीत टॅक्सी वेवसायिकांनी डिजिटल माध्यमांचेर येवचें अशें आपणे टॅक्सी वेवसायिकांक सांगलां अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या.
ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या तीग जाणांची सावंत, एडविन आनी तार तीग जाणांची कमिटी सांगला. सोमारची तेंची मिटींग दवरल्या. तो मिनिमम 1-12 जाण तेंच्या आमचे तीग जाण ऑफिसर तेंचे सगळे प्रॉब्लेम्स परत एकदा तेंच्या कडेन सांगचे जे सोडोवपाक मेळटा ते विदीन 1-10 दिसां भितर स्टेप बाय स्टेप सोडयता. हांवें तांकां रिक्वेस्ट केला की ते डिजिटल प्लॅटफॉर्माचेर येवचो. आमचो ऑलरेडी गोवा टॅक्सी हो डिजिटल प्लॅटफॉर्म आसा. गोंयांतल्या सगळ्या टॅक्सीचे भाडे हे युनिफॉर्म जावचे.
गोवा कॅश्यू फेस्ट 2026 आयोजन पणजे दयानंद बांदोडकार मैदानाचेर अंदू 10-12 एप्रील ह्या काळांत केला. अंदू ऑनरिंग अ फ्रूट सेलिब्रेटिंग अ लेगसी ह्या संकल्पनेचेर ह्या महोत्सवाचे आयोजन केला. महोत्सवाचे उक्तावण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातले अशी माहिती गोंय रान उदरगत महामंडळाची अध्यक्ष आनी पर्येची आमदार देविया राणे हांणी दिल्या. फोंडा तालुक्यात अंत्रुज शिगमोत्सवाचे उक्तावण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आज केले. ह्या वेळार केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, पर्यटन मंत्री रोहन खवटे आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले की गोंयांत शिगमो उत्सवाची व्हड परंपरा आसा. सर्गेस मंत्री रवी नायक हांणी गोंयचे दायज सार्वजनीक पद्दतीन लोकां मुखार पावोवपा खातीर सरकारी पातळीचेर शिगमोत्सवाची सुरवात केली. जशें आमची संस्कृताय तिगोवन दवरपा खातीर आमी वावुरतात त्याच पद्दतीन गोंयचो सैमीक वाठार आनी सैमाची राखण करपा खातीर प्रत्येकान पावल मारप गरजेचें आसा अशें तांणी म्हळें. मजगती मडगांवच्या मठग्रामस्थ हिंदू सभेवतीन मनोवपी जामावले हांगाचो शिगम्याचो उत्सव आयज राती सावन सुरू जातलो. 11 मार्च मेरेन हो उत्सव चालू आसतलो. 8वी अखिल गोंय वुशू चॅम्पियनशीप 2026 तशेंच दुसरी आंतरमहाविद्यालय वुशू सर्त 2026 यशस्वी जाली. ह्या सर्तीचें वस्तादपण फोंडेच्या सरकारी उच्च माध्यमीक विद्यालयान जोडलें. सर्तीचें उपवस्तादपण मुआय थाय अकादमी धारगळ हांकां मेळ्ळे. पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण गोंयांत कमाल तापमान 32.9° सेल्सियस आसतले जाल्यार किमान तापमान 24.4° सेल्सियस आसतले. आता खबरो सोंपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. गोंय विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 6-24 मार्चच्या काळांत जातले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज शिरगांवां लईराई देवीच्या जात्रेच्या फाटभुंयेर तयारीचो प्रत्यक्ष भेट दिवन नियाळ घेतलो. गोंय कॅश्यू फेस्ट 2026चे आयोजन पणजे दयानंद बांदोडकर मैदानाचेर अंदू 10-12 एप्रील ह्या काळांत केलां. फोंडा तालुक्यात अंत्रुज शिगमोत्सवाचे उक्तावण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज केले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.